हे गुरुणां चरणारविन्दे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसारहालाहलमोहशान्तये कुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय देवेसी सलगी केली जे विश्व रूपाची आई घेतली ते माय बापे पुरविली स्नेहाळाचे। सुरतरुंची झाडे अंगणी लावावी कोडे दयावे कामधेनुचे पाडे खेळावया। मिया नक्षत्री डाव पाडावा चंद्र चेंडुवा लागी आणावा हा छंदू सिद्धी नेला घवा माऊली तुवा। जिया अमृत लेशा लागी सायास तयाचा पाऊस केला चारी मास। पृथ्वी वाहून चासे चास चिंतामणी पेरिले ऐसा कृतकृत्य केला स्वामी। बहुवे लळा पाळीला तुम्ही दाविले जे हर ब्रह्मी नायकी जे कानी मा देखावयाची केवती गोठी। जया उपनिषदा नाही भेटी ते जिव्हारींची गाठी मज लागी सोडिली। जी कल्पादी लागोनी आजींची घडी धरुनी माझी जेतुली होऊन गेली जन्मे। तया आघवियांची आतू घरडोळी घेऊनी असे पाहतू परी ही देखिली ऐकिली मातू आतुडेची ना। बुद्धीचे जाणणे कही न वचेची याचे नि अंगणे हे साधही अंत करणे करवेची ना। तेथ डोळ्या देखी होवावी ही गोठीची काय सया करावी। किंबहुना पूर्वी दृष्ट ना श्रुत ते हे विश्वरूप आपुले तुम्ही मज डोळा दाविले तरी माझे मन झाले रुष्ट देवा। तुमच्याशी संगी केली तुमच्याशी सख्यत्व केलं आणि माय बाप होऊन तुम्ही माझी विश्वरूप दर्शनाची इच्छा पूर्ण केली। सख्य केल्यानंतर अर्जुन म्हणतोय तुम्ही सखाहून माझी इच्छा पूर्ण केली असं नाही तर तुम्ही माय बाप झालात। मी तुमचा सखा झालो तर तुम्ही माझा माय बाप झालात असं अर्जुन म्हणतो। सख्यांमध्ये जो गुणांनी पराक्रमानी वरिष्ठ आहे तर तो दुसऱ्याला सखा म्हणूनच वाटत असला तरी तो सख्याच्याही पुढच्या भावानी माय बाप होऊन वर्तन करतो। तो सखा तर असतोच पण माय बापांसारखं वर्तन करतो असं अर्जुन म्हणतो की तुम्ही माय बाप झालात। आणि माय बाप होऊन जणू कल्पवृक्षांची झाडं माझ्या मोठ्या कौतुकानी अंगणामध्ये येऊन लावलीत। कामधेनूचे पाडे मला खेळायला दिलेत। खेळण्यासाठी डाव टाकण्यासाठी सोंगट्या म्हणून नक्षत्र दिली। चेंडू हवा होता तर जसा चंद्र द्यावा अशा प्रकारचा जो जो छंद मी घेतला तो तो सगळा छंद तुम्ही पूर्ण केला। अमृताचा लेश प्राप्त होणं देखील कष्टदायक पण चार महिनेपर्यंत त्याचा संपूर्ण पाऊस तुम्ही वर्षविलात। सगळ्या पृथ्वीमध्ये खडी करून चिंतामणी पेरलेत माझ्यासाठी असं अर्जुन भगवंतांना म्हणायला लागला। अशा प्रकारे तुम्ही मला कृतकृत्य केलं। मी तुम्हाला सखा मानलं तर तुम्ही सखा मानून त्याच्याही पुढे जाऊन मायबाप होऊन एवढी मोठी गोष्ट माझ्याकरता केली. माझा फार लळा तुम्ही सांभाळला, फार कोड कौतुक माझं तुम्ही केलं. जे शिव आणि ब्रह्म यांनी कानानेही कधी ऐकलं नाही, पाहणं तर सोडाच, उपनिषद देखील ज्याला आतापर्यंत भेटू शकली नाहीत अशी गोष्ट, तुमच्या जणू जिव्हारीची गोष्ट तुम्ही माझ्याकरता खुली केलीत, मोकळी केलीत. कल्पाच्या प्रारंभापासून आजपर्यंत आजची घडी धरेपर्यंत माझे जेवढे जन्म होऊन गेले त्या जन्मांच्या आत मी डोकावून पाहिलो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की कोणत्याही जन्मात तुम्ही आत्ता मला दाखवलं तसं कधीही दर्शन झालेलं नाही. माझ्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर माझ्या बुद्धीचं जाणणं तुम्ही जे दाखवलं त्याच्या अंगणापर्यंत देखील आतापर्यंत कधी गेलं नाही. तुम्ही जे दाखवलं त्याला साध आतापर्यंत होऊन गेलेल्या कोणत्याही जन्मात मी देऊ शकलेलो नाही. असं असताना हे व्यापक विराट विश्वरूप डोळ्यांनी पाहावं, पूर्वी कधी पाहिलेलं असावं अशी गोष्ट करणं देखील असंभवनीय आहे. म्हणून हे पूर्वी मी कधी पाहिलंही नाही आणि ऐकलंही नाही. असं तुमचं विश्वरूप तुम्ही मला डोळ्यांनी दाखविलं ते पाहून माझं हृदय संतुष्ट झालं असं अर्जुन म्हणतो आहे. अदृष्टपूर्वम ऋषी तोस मी दृष्ट्वा, याचं अर्थ ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं हे निरूपण आहे. पुढे अर्जुन म्हणत आहे की भयेन च प्रव्यथितम मनोमे, माझ्या ठिकाणी या विराटाचं दर्शन घेऊन भय देखील निर्माण झालं. कारण विराटाच्या दर्शनामध्ये मनुष्य आपण आता इथं कुठं आहोत हे शोधतो. अति व्यापकाच्या ठिकाणी आपण कुठं आहोत, आपण आहोत ना याची तपासणी करत असतो. आणि या व्यापकामध्ये आपण जर हरवून जात असू, नाहीसे होणार असू, तर भीती वाटायला सुरुवात होते. मृत्यू आणि जन्म या दोन गोष्टी अशा आहेत, जन्माच्या वेळेला आनंद आणि मृत्यूच्या वेळेला दुःख. जन्माच्या वेळेला आनंद करू नका, जन्मामध्ये आनंद मानण्यासारखं काहीही नाही. स्वतःच्या जन्माच्या वेळेला आनंद व्यक्त करायला आपल्याला भान होतं का? इतरांनी आनंद व्यक्त केला असेल, आपल्याला माहित नाही तोही केला की केला नाही, पण केला असेल असं आपण म्हणू, निश्चित केला असेल. मृत्यूच्या वेळेला दुःख देखील व्यक्त केलं जातच, जन्माच्या वेळेला वस्तुस्थिती अशी असते की जो जाणीव रूप आहे तो एक देह धरून आला. जन्माच्या वेळेला केवळ वर्तमान, चालू वर्तमान असं जर पाहिलं तर काहीच नाही, जाणीव एका देहावर आरूढ होऊन आली. त्या देहाला मी असं मानल्यामुळे मोठा गोंधळ किंवा घोटाळा व्हायला सुरुवात झाली. मृत्यूच्या वेळेला हा देह सोडताना नको वाटायला लागला. प्रत्यक्षत जाणीव जी देहाने बद्ध होती ती मोकळी होते. मृत्यूच्या वेळेला किंवा विराटामध्ये आपण हरवून जातो आहोत ही जी कल्पना आहे ती देहाच्या अंगानेच आपलं नसणं हे तिथं असू शकेल, मात्र आपलं असणं हे कायम आहे. म्हणून जन्म आणि मृत्यू या दोन गोष्टी त्या त्या वेळेला वर्तमानाचा केवळ एक हिस्सा होता असं जर समजलं तर मृत्यूची भीती निघून जाईल, मृत्यूचं भय राहणार नाही. एवढंच नव्हे तर मी अमर्त्य आहे अशा भावामध्ये येणं शक्य आहे. अशा प्रकारचा अनुभव रमण महर्षींनी घेतलेला होता. त्यांना मृत्यूचा अनुभव आला तेव्हा मृत्यूची खूप भीती वाटली. मात्र मृत्यू घडला असं जेव्हा जाणवलं देहामध्येच असताना, तेव्हा देह सोडल्यानंतर जे काही रिलॅक्सेशन त्यांना, जो काही मोकळेपणा त्यांना अनुभवाला आला, त्यामुळे ते अतिशय निश्चिंत होऊन गेले. जेव्हा परत ते देहात आले तेव्हा ते कायम जन्मभर मी कोण आहे हे शोधा एवढंच म्हणत राहिले. याचा अर्थ मी देह नव्हतो. त्यांना असं म्हणायचं होतं की जो मी आहे तो मी जर शोधत राहिलो तर लक्षात येईल की मी देह नाही. अशा वेळेला माझ्या मृत्यूचं देखील भय नाहीस होईल. स्वरूपानंदांना देखील अशा प्रकारचा अनुभव आला. त्यांनी लिहून ठेवलं शुक्ल पक्ष भृगुवार सर रात्रौ आषाढींची नवमी 1856 शकाब्दौ मृत्यू पावलो आम्ही. तो विशिष्ट दिवस असा होता की इतकी भीती वाटली. मृत्यूने आपल्याला घेरलं, आता आपण जाणार असं वाटायला लागलं. वस्तुस्थितीला तर सामोरं जावं लागतं. जेव्हा मृत्यू घडतो तुम्हाला आम्हाला, तेव्हा आपण तरी काय करतो? हात पाय झाडच असू पण सामोरं तर जायला लागेलच. डॉक्टर उपचार करतील पण शरीर एक वेळ अशी येईल की साथ देणार नाही. अशा वेळेला सामोरं जाणं ही स्वाभाविकच गोष्ट राहते. तुमच्या मनात असो अथवा नसो तुम्ही त्याला सामोरे जाता. स्वरूपानंदांना तसंच लक्षात आलं की आपण सामोरे जातोय, मृत्यू तर घडलेला आहे. आणि आमूच्या पश्चात चाले कसा जगाचा गाडा, पाहो जाता दिसे पूर्ववत सुरूच राम रगाडा. आणि घडला मृत्यू, सामोरं गेलो आणि मृत्यू घडला, संपला हा देह, संपला अशी जाणीव निर्माण झाली. तीच हिंदभूमी आहे, तेच स्वातंत्र्य समर आहे, तोच महात्मा आहे, तोच महात्मा, तीच हिंदभू, तेच स्वातंत्र्य समर. दृष्टिकोन तो मात्र बदलला, येताची मला मरण, असं ते म्हणतात. सगळं तेच तसंच होतं त्यावेळेला. पण मला स्वतःला मरण आल्यानंतर याच्यापेक्षा मी वेगळा आहे असं जेव्हा मला समजलं तेव्हा माझा दृष्टिकोन बदलून गेला, असं ते म्हणतात. कारण देहाला चिकटलेला होतो. तो देह नाहीसा झाल्यानंतर व्यापकातून पाहायला गेल्यावर सुखच सुख आहे असं प्रत्ययाला आलं. तुकाराम महाराजांनी देखील हा मृत्यूचा अनुभव लिहून ठेवलेला आहे. आपुले मरण पाहिले न्या डोळा, तो जाहला सोहळा अनुपम्य, असं ते म्हणतात. आनंदे दाटली तिन्ही त्रिभुवने. तिन्ही त्रिभुवन आनंदाने भरून गेलेली आहेत. कारण दुःख होतंय कोणाला आणि कशा करता? आपणच आनंदरूप आहोत. देहाच्या अंगाने उलट एकदेशी होतो. तो गेल्यावर हा सुकाळच झाला असं तुकाराम महाराज म्हणतात. आपल्या इथे एक साधक येतात, माझा मित्र आहे तो. त्याचे वडील, त्यांचा मृत्यू डिक्लेअर झाला. डॉक्टरांना बोलावलं गेलं, हार्ट अटॅक आलेला होता. आणि डॉक्टरांनी सांगितलं की गेले, नाडी लागत नव्हती, ब्लड प्रेशर संपलेलं होतं. आणि थोड्या वेळाने परत धुगधुगी वाटायला लागली, परत ते जिवंत झाले. दरम्यानच्या काळात त्यांना काय झालं ते त्यांनी लिहून ठेवलं. पुढे ते 1.5-2 वर्ष राहिले आणि मग गेले, परत हार्ट अटॅकने गेले. सुगंध देसाई, त्याचे वडील विश्वकर्मा फर्निचरचे मालक, हे जे तारा देसाई गॅसचं दुकान आहे त्यांचे बंधू. त्यांनी उपनिषदच वाचायला घेतली. परत ते जेव्हा आले, दुगदुगी निर्माण झाली, मग आले असे डॉक्टर म्हणाले गेले नाहीत. आणि ते म्हणायला लागले की हे असंच आहे, तिथं सगळं असंच होतं. मी बाहेर पडलो आणि पाहत होतो की माझी बायको रडतीये, मुलं रडतायत, डॉक्टर म्हणतायत की सगळं संपलंय, मला तर देहामध्ये परत यायचे पण येता येत नाहीये. आणि अचानक मी चाललोय कुठेतरी बाहेर आपण चाललेले आहोत. घराच्या हळूहळू घरही मला दूर दिसायला लागलं. मी वर कुठेतरी चाललोय असं मला जाणवायला लागलं. वर आकाशात उंच क्षणार्धात ढगांच्या वर मी गेलो. आणि त्याच्याही पुढे वेगाने जात असताना एकदम कोणीतरी ढकलल्यासारखं वाटलं. आणि आवाज ऐकू आला की नाही, हे गेलेले नाहीयेत, हे आहेत. त्यांनी ते जे लिहून ठेवलंय त्याची झेरॉक्स माझ्याकडे आहे, सुगंधी माल दिली आहे. उलट मोकळ आणि आनंददायी, अतिशय उत्तम असं वाटत होतं असं ते म्हणाले. सुगंध असं म्हणतो की ते नास्तिक होते, स्वामीजींकडे आलेलं देखील त्यांना आवडत नसे. धंदा करायला पाहिजे, पैशाला महत्व दिलं पाहिजे, ध्यानाला बसून काय होणार, अशा प्रकारचे विचार होते त्यांचे. आणि कर्तबगारीने त्यांनी मोठं साम्राज्य त्यावेळेला निर्माण केलं. पण नंतर ते गीता वाचायला लागले, उपनिषद वाचायला लागले आणि म्हणायला लागले की हे असंच आहे, आपलं स्वरूप असंच आहे, हे बरोबर आहे असं म्हणायला लागले. मृत्यूच्या पाठोपाठ विराटाशी तद्रूपता ही गोष्ट घडत असते आणि मृत्यू न होता देखील ध्यानाच्या वेळेला देह सुखलेला आहे आणि आपण विराट झालेले आहोत हा क्षणमात्र अनुभव येणं शक्य आहे. क्षणमात्र, क्षण याचा अर्थ मोजायला जागा नाही, तिथं काही काळ, काही क्षण, थोडा काळ, त्यावेळेला मृत्यू आणि अमर्त्यता याच्यातला भेद स्पष्ट होतो. देह आपण आहोत असं एरवी जाणवत असताना देह नसताना देखील आपण आहोत हे समजत असतं. समाधीचा किंवा उत्तम ध्यानाच्या अशा स्थितीमध्ये देह नसताना देखील आपण आहोत हे समजतं. जे मृत्यूच्या वेळेला होतं ते परत फिरून सांगायला कोणी येत नाही, हे असं एखादं उदाहरण, जे देसायांचं उदाहरण आहे ते फारच क्वचित, फारच क्वचित कोणाचं तरी असं घडतं. पण ध्यानाच्या वेळेला होतं ना, ध्यानाच्या वेळेला देहाचा निराश होतो, मन नाहीसं होतं, स्थळ समजत नाही, काळ समजत नाही, वेळ समजत नाही आणि केवळ एक वर्तमान शिल्लक असतो, न संपणारा वर्तमान, ज्याला कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स असं म्हणतात. चालू वर्तमान काळ जसा आत्ता आहे तसा, आत्ता भूतकाळ नाहीये, आपण इथं बसलेले आहोत. आत्ता भविष्यकाळाचं काहीच नाहीये, आपण इथं बसलेले आहोत. या क्षणाला चालू वर्तमान काळ आहे. या क्षणाला तुम्हाला कुठलंही दुःख नाहीये. तुम्हाला सांसारिक दुःख एरवी असेल, या क्षणाला, या क्षणाला खरंच दुःख नसतं. दुःख असतं ते स्मृतीतून येतं. तुमच्या घरी कोणी आजारी आहे, त्याची आठवण आली की आत्ताही रुखरुख लागेल. पण चालू वर्तमान काळात दुःख नाही. तुम्हाला नोकरी नाहीये, आत्ता या क्षणाला काहीच नाहीये. नोकरी आहे आणि नोकरी नाहीये या दोन्ही गोष्टी या क्षणाला नाहीयेत. या क्षणाला फक्त एक अस्तित्वच खरं आहे. पण हे जर चांगलं समजून घ्यायचं असेल तर मनाचाही निराश व्हायला लागतो. तुम्ही मन मुरे मग जे उरे, मन मुरल्यानंतर नाहीसं झाल्यानंतर मग जे शिल्लक राहतं ते तू कारे सेवी सिना असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. त्याचं तू सेवन का नाही करत? दिसते परी न दिसते परी न येई हाते कैसे ते सद्गुरु ते पुसावे तेथील खून विरळा जाणे असं ज्ञानेश निवृत्ती प्रसादे ज्ञान देवो म्हणे. सगळा घोटाळा मनाचा आहे. चालू वर्तमान काळात कधीच मन नसतं. मन एकतर भूतकाळात तरी असतं किंवा भविष्य काळात तरी असतं. या क्षणात मन नसतं. जर या क्षणात मन नसेल तर या क्षणात सुखही नसतं, या क्षणात दुःखही नसतं. मन असेल तेव्हा देहाची आठवण येते. उलट पक्षी, देहाची आठवण गेली मनही गेलं, देह गेला मनही गेलं. ध्यानामध्ये मन गेलं देह गेला, याचा अर्थ देहाची स्मृती गेली. देहाची स्मृती गेली की विराटाशी तद्रूपता आलीच आली. परमात्मा हा नेहमी समग्रतेमध्ये असतो, तुकड्यामध्ये नसतो. आपण आपलं जीवन तुकड्यामध्ये ठेवलेलं आहे म्हणून आपलं ध्यान चांगलं लागत नाही. आपण आपल्याला एक तुकडा बनवलेला आहे आपल्या मनाला देखील आपण तसंच घडवलेलं आहे, त्यामुळं आणि ती अल्पता सोडायला आपण तयार नसतो. आपला सगळा प्रश्न कोणता तरी तुकडा घेऊन त्याच्याशी खेळत राहणं हा असतो. आपल्याला घर नसेल तर तेवढाच भाग मन व्यापून घेतं आणि त्या गोष्टीशी खेळत राहतं. आपल्याला जे नाही त्याच्याशी आपण खेळत बसतो, त्यामुळे वर्तमानात जगता येत नाही. भविष्यकाळाचा कितीही विचार केला तरी देखील भविष्यकाळाला सत्यत्व नाही आणि भूतकाळ होऊन गेलेला असल्यामुळं तो केवळ स्मृतीत असतो. ती जर स्मृतीतून तो काढला तर त्याला देखील या क्षणाला कुठलंही सत्यत्व नाही. हे जे अल्पत्व आहे हे अल्पत्व भीती निर्माण करतं. म्हणून विराटाशी तद्रूप होता होता देखील ते अल्पत्व सुटत नाही आणि ते अल्पत्व तसंच राहिल्यामुळं किंवा त्याचं स्मरण राहिल्यामुळं विराटाशी धड तद्रूपता देखील होत नाही. रामकृष्ण विवेकानंदांना असं म्हणाले की तू मधमाशी झालेला आहेस आणि अमृतानी भरलेला प्याला आहे आणि तुला अमृत प्यायचं आहे त्याच्यातलं, तर तू कसा पिशील? तर विवेकानंद म्हणाले की त्या प्याल्याच्या काठावर मी बसेन, माझी तोंड हळूच लांब करेन आणि ते अमृत पेल. तर ते म्हणाले अरे अमृताचा प्याला आहे, बुडालाच तरी मरणार नाहीस, जा नात, पण बुडण्याची कल्पना नको वाटते. असं असल्यामुळं ध्यान देखील एका मर्यादेच्या पलीकडे जाऊ शकत नाही. आपली भीती देहाने आपण सतत असावं ही भीती, आपलं सतत असणं ही वस्तुस्थिती आहे पण ती आत्म्याची आहे. आपण देहाच्या अंगाने ती ओढून घेतो आणि देह कायम टिकावा असं आपल्याला वाटतं. मग देहाच्या अंगाने असावं असं वाटतं, त्यामुळे आपल्याला समर्पणाची किंवा नाहीस होण्याची भीती वाटते. देहाच्या अंगाने आपल्याला कायम असावं असं वाटतं आणि अनुभव यावा असं वाटतं, अनुभव येत नाही. कारण अनुभव देखील देहाच्या अंगाने आपलं संपूर्ण मिटणं नाहीस होणं झाल्याखेरीज येत नाही. अनुभव घेता संग त्याग नसे. अनुभव घ्यायला देहबुद्धी थोडा तरी अल्प मला समजलं पाहिजे, अनुभव येत नाही तोपर्यंत. संग त्यागे आणि जेव्हा संग त्याग होतो, मनाचा बुद्धीचा देहाचा त्याग होऊन आपण समरसच होतो, अनुभव न दिसे, मग अनुभव या नावाचा पदार्थच तिथे नसतो. जे असतं ते एकरूपता असते. हे अनुभवी यासीच भासे, येरा कथा गोवी, इतरांना या व्यर्थ बडबडी वाटतील. आणि अर्जुन भगवंतांची स्तुती करून म्हणतोय की असं हे अदृष्टपूर्व. अदृष्टपूर्व म्हणजे कोणी कोणी अदृष्टपूर्व, तर हर आणि ब्रह्म यांनाही अदृष्टपूर्व आणि मलाही अदृष्टपूर्व असं स्वरूप पाहून माझं मन अत्यंत मी अत्यंत रुष्ट झालो, आनंदित झालो असं अर्जुन म्हणतो आहे. त्याच वेळेला भयेन च प्रव्यथितम मनोमे, तो कबूल करतो आहे की मला भीती वाटते आहे आणि माझं मन व्यथित झालेलं आहे. या विराटामध्ये मी अल्प कधी नाही साधून कळत नाहीये, त्याच्यापेक्षा आपला तूच सगुण साकार हो म्हणजे झालं. हे विराट असंच जर कायम राहिलं तर पुढचं दर्शन एखाद्या वेळेला मी संपण्याचंच असू शकेल, तसं नको व्हायला. त्याच्या ह्याची तू आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा असं तू हो म्हणजे झालं. नाहीतर मीच संपून जायचा कुठेतरी. तदेव मे दर्शय देवरूपम प्रसिद देवेश जगन्निवास, परी आता ऐसी चाड जीवी जे तुझसी गोठी करावी, जवळी कहे भोगावी आलिंगावासी ते याचे रूपी करू म्हणजे, तरी कोणे एके मुखेसी चावळीजे आणि कवणा ठेव देईजे तुझ लेख नाही, म्हणून वारियासवे धावणे न ठके गगना खेव देणे, जळ केली खेळणे समुद्री केवते, या लागी जी देवा एथींचे भय उपजतसे जीवा, म्हणून ये तुला लळा पाळावा जे पुरे हे आता. ज्ञानेश्वर महाराजांनी हे सगळं निरूपण अशा खुबीनी लिहिलेलं आहे की अर्जुन घाबरलाय असं अर्जुनाचं तोंडून अर्जुन कबूल करत नाहीये अशा पद्धतीने ज्ञानेश्वर महाराजांनी हे लिहिलंय. त्याच्याऐवजी त्यांनी असा तर्क उभा केलाय, मी घाबरलोय असं सांगण्याच्या ऐवजी ज्ञानेश्वर महाराजांच्या निरूपणाप्रमाणे अर्जुन असं म्हणतो आहे, आता माझ्या मनामध्ये अशी इच्छा निर्माण झालेली आहे की तुझ्याशी गोष्ट करावी, गोष्टी कराव्या, बोलावं, तुझा सन्निध असावं अशी इच्छा माझ्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. आलिंगावासी, तुला आलिंगन द्यावं अशी इच्छा माझ्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. पण अडचण अशी आहे की ते याची रूपी करू म्हणजे तरी कोणे मुखेसी चावळीचे, पण तुझं हे जे सगळीकडे पसरलेलं दहाही दिशांना पसरलेलं रूप पाहिलं तर तुझ्याशी गोष्टी करायची जर झाली तर तुझ्या कोणत्या तोंडावर मी बोलावं हे मला कळेन असं झालेलं आहे असं अर्जुन म्हणतोय. आणि आलिंगन जर तुला द्यायचं झालं तर तुझ्या कोणत्या रूपाला द्यायचं हेही समजेन असं झालेलं आहे. तुझं लेख नाही, तू मर्यादित नाहीयेस, अमर्यादित आहेस तू. म्हणून वारियासवे धावणे न थके गगना खेव देणे, वाऱ्याबरोबर धावणं कधी जमत नाही. गगनाला आलिंगन देणं अशक्य आहे. जळ केली खेळणे समुद्री केवते, जलक्रीडा करायची आहे पण त्याच्यासाठी समुद्र योग्य नाही असं अर्जुन म्हणतो. आपला टँक टिळक टँक बरा तिथं काय होतं समुद्रात, टिळक टँक बरा, एसपीचा टँक बरा आपला. जळ केली खेळणे समुद्री केवते. आमच्या नात्यातल्या एक भगिनी पोटरी एवढ्या पाण्यात उभ्या होत्या समुद्रात, खेळायला देखील गेल्या नव्हत्या बर का. त्यांची मुलगी होणारा जावई, विहीण होणारी व्याही, नवरा असे, आणि ओहोटी असल्यामुळं जबाबदार लोक होते, मोठे लोक होते तरुण मुलांबरोबर, त्यामुळे आतही गेले नव्हते पोटरी एवढ्या पाण्यात. आणि बस जपून जपून आपण राहू आणि परत येऊ असं अशीच भूमिका होती. पण एक मोठी लाट आली, ती पोटरीपेक्षा कमरे एवढी आली. जरासे सगळे मागे गेले, थोडे पुढे ढकलले गेले, बरं वाटलं त्यांना की काय गंमत आली, ओहोटी असताना देखील एवढी मोठी लाट आली. पण पुढची लाट आली, त्यांनी सगळ्यांचे पायच उचलले गेले आणि दोन तीन जण वाहून गेले आत बुडाले. पायाखालची वाळू सरकणं म्हणजे काय ते तिथं समजतं, कशी सरकते पायाखालची वाळू. पण जर असं झालं तर ओहोटीच्या वेळेला कधी कधी भरतीच्या वेळेला धबाधब माती येऊन पडते, रेती येऊन पडते बाहेर, आणि ओहोटीच्या वेळेला ती सगळी आत ओढली जाते, तिथं बघता बघता पाच पाच फूट खड्डा पडतो काही काही ठिकाणी. काही काही बीच असे आहेत धोकादायक आहेत, आपण उभे असतो तिथंच जर दोन पाच फूट खड्डा पडला तर संपलंच, आत वाहूनच गेला समजा. ती भीती अर्जुनाला वाटते. जळ केली खेळणे समुद्री केवते, समुद्राच्या ठिकाणी अशा प्रकारचं जलक्रीडा वगैरे कशी संभवते, शक्य नाही. थोडं पाणी पाहिजे त्याच्या, आपण सुरक्षित तर पाहिजे. या लागी जी देवा येथींचे भय उपज तसे जीवा. म्हणून आधी असं सांगितलं की तुला आलिंगन द्यावं असं वाटतं, तुझी जवळीक भोगावीशी वाटते, तुझ्याशी बोलावं असं वाटतं, पण या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे वाऱ्याबरोबर धावण्यासारखं आहे, ते कोणाला शक्य आहे. गगनाला आलिंगन देणं कोणाला शक्य आहे, आणि जलक्रीडा समुद्रात कशी करायची. म्हणून हे देवा या विश्वरूपाचं भय मला वाटतं आहे. म्हणून येतूला लळा पाळावा जे पुरे हे आता, म्हणून आता परत एक लळा पाळा की आता हे विश्वरूप पुरे असं अर्जुन म्हणायला लागला. अर्जुनाने काय काय इच्छा कराव्यात आणि भगवंतांनी त्या पुऱ्या कराव्यात याला काही मर्यादा नाही. आता दाखवा दाखवलं, आता पुरे पुरे, आता विभूती सांगा विभूती सांगतो, विभूती सांगून झाल्या आता या विभूती सगळ्या एकत्र मी पाहिन असं व्यापक तुझं स्वरूप दाखवलं. आता याची भीती वाटते, आता हे बाज झालं जे मनाला येईल ते अर्जुन बोलतो आहे. या लागी जी देवा एथिनचे भय उपजत असे जीवा म्हणून मी येतूला लळा पाळावा जे पुरे हे आता पै चराचर विनोदे पाहिजे मग तेणे सुखे घरी राहिजे। काय आहे की चराचर मोठ्या कौतुकानी विनोदानी करमणूक म्हणून घरी करमत नाही चैन पडत नाही। काही काही लोकांना इतकं अस्वस्थ होतं थोडे दिवस झाले की आता अगदी वैताग आलाय म्हणजे काय बाहेर जायचंय हे बोलणं इतकं फसवं असतं सगळं। वैताग साधक आहात येताना ध्यान मंदिरात वैताग यायला काय झालं घरी ध्यानाला बसा पण नाही वैताग आलाय आता चराचर विनोदे पाहिजे आणि मग तिकडं विनोदानी पाहायला गेल्यानंतर आपलं घरच बरं सगळीकडे फिरलो पण असं लक्षात येतं की काही कुठं मजा नाही आपलं घरच आपलं चांगलं। आठ दिवसांनी तीच भाजी भाकरी घरात खायला इतकी बरी वाटायला लागते एकदा बाहेर सगळं जाऊन आलं मग तेणे सुखे घरी राहिजे। पण ही मानसिकता टीका करण्यासारखी नाहीये जर नीट सावध नसू टीका करण्यासारखी नाहीये याचा अर्थ जर सावध नसू तर असंच होणार आहे। पण सगळ्यांचं असं असतं तर मग टीका कशाला करायची। मीराबाई म्हणतात ना उलट भयो मेरे नयन नकी माझी दृष्टी उफराटी होऊन गेलीय। विनोबा म्हणतात की खरं म्हणजे हीच सुलटी दृष्टी आहे ज्याला मीराबाई स्वतःच्या दृष्टीला उलटी म्हणून घेतायत पण बहुमताला कशाला देऊचा म्हणून आपल्या दृष्टीला त्या उलटी म्हणून घेतात म्हणून हे टीका करण्यासारखं नाही। कारण प्रत्येकाचाच जर अनुभव तसा असेल तर कोणाकोणावर टीका करणार म्हणून याच्यावर टीका करू नये। तर हे असं ज्ञानेश्वर महाराजांनी दिलं तसं उदाहरण द्यावं पै चराचर विनोदे पाहिजे मग तेणे मग अशा माणसांनी सुखे घरी राहिजे मग घरी राहण्यातलं सुख अनुभवाला येतं गेल्याशिवाय येत नाही ना। आमच्या नात्यातलं एक वैष्णोदेवीला गेलंय आणि म्हणायला लागले की वर जाऊन जाऊन म्हणजे चालून चालून श्वास कमी पडला जातोय का राहतोय असं वाटायला लागलं। आयत्या वेळेला खालीच ते ठरवायचं डोली वगैरे काय ते आयत्या वेळेला कोणी तयारी होईना इतका रडत खडत आम्ही वर गेलो तिथं जाऊन बसलो ते म्हणाले नको ते वैष्णोदेवीचं दर्शन असं झालं नको आता हे काही हात जोडले आणि परत आलो तर इतका यायला उशीर झाला होता की हॉटेलवर सगळं बंद झालं होतं जेवण नाही खाण नाही रात्रभर। दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता जेव्हा चहा पोटात गेला तेव्हा हा असं वाटलं किती तास काहीच नाही अशी स्थिती झाली। म्हणून घराची किंमत असं चराचर विनोदाने पाहिल्यावर मग घराची किंमत कळते। तैसे चतुर भुज रूप तुझे तो विसावा आम्हा असं म्हटलं तसं तुझं चतुर्भुज रूप हा आमचा विसावा आहे असं आता अर्जुन म्हणायला लागला। आणि खरंच तुम्हाला सांगतो की निर्गुण निराकार अव्यक्त अक्षर सच्चिदानंद शांत हे जे वर्णन आहे अस्तित्वाचं शुद्ध अस्तित्वाचं त्याच्यापेक्षा ईश्वर हा शब्द याच अर्थाने भरलेला आहे पण अधिक जवळचा वाटतो ही वस्तुस्थिती आहे। कारण आपण देही आहोत ना काय करणार आता पुष्कळ अगदी ज्ञानी माणसाच्या दृष्टीने तुम्ही देही असणं ही अगदी टीका करण्यासारखी गोष्ट असली तरी आहोत ही वस्तुस्थिती आहे। म्हणून निराकारापेक्षा साकार खूप आनंददायी वाटतं। विटेवरी हो उभा विठ्ठल डोळे भरून पाहिला आज माझ्या मना आनंद जाहला। कारण ते समजत नाही ना अक्षर त्याच्याशी एकरूपता साधता येत नाही ना त्यामुळे मग तो असा डोळे भरून पाहिला मग लक्षात येतं की जो या जगताचा आदी आहे जगन्नियंत आहे तो इथं साकार होऊन अवतरलेला आहे आनंद होतो ही आपली मर्यादा आहे त्यामुळे तो आपला विसावा आहे हे खरंच आहे। आणि अगदी त्या स्वरूपाशी तद्रूप जरी झाला तरी देखील जोपर्यंत देह आहे तोपर्यंत काही एक भेद राहतोच, काही एक अल्पता राहतेच, काही एक अपूर्णता राहतेच, जरी तो बोध बुद्धीत वागवत असला तरी देखील. असं असल्यामुळं ती अपूर्णता सगुण दर्शनाने नाहीशी होते. म्हणून आचार्य परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम असं म्हणाले. कारण ते परब्रह्म आपल्याला गोडी गोडी म्हणून जे माहीत आहे त्याच्यात बसणारं नाहीये. तिथे इंद्रिय संपतात तर इथे इंद्रियांना, सगळ्या इंद्रियांना सोय आहे आनंद घेण्याची. पै चराचर विनोदे पाहिजे मग तेणे सुखे घरी राहिजे, तैसे चतुर्भुज रूप तुझे तो विसावा आम्हा, आम्ही योग जात अभ्यासावे तेणे याची अनुभवा यावे, शास्त्राते आलोडावे परी सिद्धांतू तो हाची. सर्व योगाचा अभ्यास, योगशास्त्राचा अभ्यास आम्ही करावा, योगाची साधना आम्ही करावी, पण ती साधना केल्यानंतर हाच अनुभवाला आम्ही यावं की तुझं सगुण रूप फार आनंददायी आहे. कारण योगातला अनुभव किंवा आनंद किंवा शांती देखील जोपर्यंत समाधी वृत्ती टिकून आहे तोपर्यंत, समाधी ही देखील एक वृत्तीच आहे. आपण वृत्ती शून्य व्हावं ही वृत्ती निर्माण होते आणि वृत्ती शून्यता प्राप्त होते आणि त्या ठिकाणी आपल्याला स्वात्मबोध प्राप्त होतो. एका वृत्तीमुळेच तुम्ही तिथपर्यंत जाता. ही वृत्ती समाधीच्या ठिकाणी स्थिरता पावणं, ही वृत्ती किती काळ टिकून राहते त्याला मर्यादा आहे. मुळात अतिउत्कृष्ट ध्यान झालेल्या चाललेल्या व्यक्तीला मधून अधून वारंवार त्या ठिकाणी जाऊन पोचून तो स्थिर होत असतो. कोणीही झाला तरी एक तासभर जर बसला तर तासभर कशा स्थितीत नसतो, तो मधून अधून वारंवार तिथे जातो आणि त्याचा क्षण क्षण अनुभव घेत असतो किंवा तद्रूपता साधत असतो. आणि तुलनेने डोळे उघडून व्यवहार करण्याची जी दशा आहे ती दशा कितीतरी अधिक आहे. तास, दोन तास, तीन तास, चार तास, आठ तास, नऊ तास, अगदी नऊ तास झालं तरी 15 तास डोळे उघडून राहाल की राहणार नाही. डोळे उघडून वर्तन करण्याचा काळ हा मोठाच असणार आणि त्यावेळेला जेव्हा मन कार्यरत असतं तेव्हा ती स्थिती ही स्मृतीजन्यच असते. बोधाची स्थिती ही स्मृतीजन्य असते. ती तुमच्या वृत्तीवर पक्की आरूढ होते. असं असल्यामुळं तुम्ही आपण पूर्ण आहोत, आपण सच्चिदानंद आहोत, आपण अव्यक्त परमात्म्याशी तदाकार आहोत अशा भावात असू शकता. प्रत्यक्ष अनुभूती फक्त समाधीकाली असते आणि इतर वेळेला अशा स्मरणापेक्षा रूप चतुर्भुज सुंदर सावळे आजी म्या देखिले श्री हरीचे हे जास्त आनंददायी होतं. जेव्हा मन परत येतं तेव्हा इंद्रिय भाव या सगळ्याला अतिशय सुख होतं मूर्ती दर्शनाने, सगुण दर्शनाने. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आम्ही योग जात अभ्यासावे तेणे याची अनुभवा यावे, शास्त्राते आलोडावे परी सिद्धांतू तो हाची. म्हणून ज्ञानेश्वर महाराज अर्जुन कसा भ्याला याचं फार वर्णन करत नाहीयेत, तर एक सत्य सांगतात, परमार्थामध्ये असणारं सत्य सांगतायत. ते असं की देह आहे तोपर्यंत सगुणाची विलक्षण ओढ ही असणारच. सर्व योगशास्त्राचा अभ्यास आम्ही केला तरी हाच सिद्धांत आहे. शास्त्र जरी आम्ही अभ्यासिली तरी हाच सिद्धांत आहे. आम्ही यजने किजती सकळे परी तिये फळावी येणे की फळे, तीर्थे होतू सकळे याची लागी. आणि कही काही जे जे दान पुण्य आम्ही किजे, तया फळी फळ तुझे चतुर्भुज रूप. अजून एक गोष्ट आहे की हे जे चतुर्भुज सगुण रूप आहे तर त्या सगुणाचा खरा बोध निर्गुणाची प्राप्ती झाल्याखेरीज होऊ शकत नाही. निर्गुण समजलं की तोच सगुण रूपानी कसा आलेला आहे हे समजतं. तोपर्यंत सगुण हा हे नुसतं म्हणायचं, अज्ञानानी सगुण हे केवळ म्हणायचं, पण इथं जे आहे त्या अर्जुन त्या विराटाला पाहून मग सगुणाची अपेक्षा करतो आहे. म्हणून ज्ञानोत्तर भक्ती, ज्ञान झाल्यानंतर सगुणाबद्दल वाटणारं प्रेम आणि ज्ञान होण्याच्या आधी असणारं सगुणाबद्दलचं प्रेम, याच्यामध्येही फरक करावा लागतो. म्हणून असं जे लिहिलेलं आहे हे काही ध्यानाच्या विरोधात नाही, याचे अर्थ नीट व्हायला म्हणून सांगतोय तुम्हाला. हे ध्यानाच्या विरोधात कधीही नाही. निर्गुणाचा बोध झाल्याखेरीज सगुण कळत नाही. ऐसी तेथींची जीवा आवडी, म्हणून तेची देखावया लवड सवडी, वर्तत असे ते साकडी फेडीजे वेगी. मला आता अत्यंत इच्छा झालेली आहे ते चतुर्भुज रूप पाहण्यासाठी. आता मी संकटात सापडलेलो आहे, भयात आहे. ते साकडी फेडीजे वेगी, अगा जीवींचे जाणते या. सगळ्या जीवांचं जाणणारा, एका जीवाचं जाणणारा नाही, सर्व जीवांचं जाणणाऱ्या हे प्रभू. अगा जीवींचे जाणते या, सकळ विश्व वसवती वसविते या. सर्व विश्व जनी वसवलेला आहे अशा श्री कृष्णांचं वर्णन आहे. अगा जीवींचे जाणते या, सकळ विश्व वसविते या. प्रसन्न होई पूजितया, देवांचिया देवा. पूजा केल्यावर प्रसन्न होणाऱ्या हे देवांच्या देवा श्री कृष्ण, ते चतुर्भुज तुझ रूप तू आता आम्हाला दाखव. किरीटिनम गदिनम चक्र हस्तम, इच्छामि त्वाम द्रष्टुमहं तथैव. तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव. विश्वमूर्ते हे सहस्रबाहो विश्वमूर्ते, चक्र गदा किरीटधारी, असं तुझं रूप परत पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. ते चतुर्भुज रूप तू मला दाखव. तू माझ्या समोर आता जरी सहस्रबाहो आणि विश्वमूर्त झालेला म्हणून जरी उभा असलास, तरी तुझं आपलं चतुर्भुज नेमकं असं रूपच मला तू दाखव. ज्ञानेश्वर महाराजांनी याच्या निरूपणात तर बहार केलेली आहे. कैसे नीलोत्पलात रावित आकाशाही, रंगू लावित तेजाची वोज दावित इंद्र निळा. जैसा परिमळ जाहला मरगजा का आनंदासी, निघालिया भुजा ज्याचे जानुवरी मकर ध्वज. जोडली बरव मस्तकी मुगुटा ते ठेविले, की मुगुटा मुकुट मस्तक झाले, शृंगारा लेणे लाधले अंगाचे निजया. असं वर्णन केलेलं आहे त्या सगुण रूपाचं. पुढच्या वेळेला आपण बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी, तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु, ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. शांति शांति शांति.